निपुण जी प्रादेशिक खबर विभाग वरवी मोनाली प्रभु तुमका प्रादेशिक खबर दिता। गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आयच्यान सुरू जातले। हे अधिवेशन 18 दीस चलतले। वेगवेगळ्या प्रश्नांक लागून सरकाराची अधिवेशनात कसोटी लागतली। या अधिवेशनात अर्थसंकल्प संमत करपाबरोबरच चर्चा करून खात्यांच्या मागण्यांक संमती दितले। पहिले 3 दीस अर्थसंकल्पाची चर्चा जाऊन विनियोग विधेयक संमत करतले। उपरांत उरिले 15 दीस खात्यांच्या मागण्यांक चर्चा करून उपरांत संमती दितले। अधिवेशनात 768 तारांकित आणि 2130 अतारांकित प्रश्न आमदारांनी विचारल्यात। प्रश्नोत्तरा बगर शून्य प्रहर लक्षवेधी सुचवण्यो परबी दिवपी आणि आर्का ओपी प्रस्ताव चर्चेक येतले। दर शुक्रारा 5 खासगी थाराव या प्रमाण 15 थाराव चर्चेक येतले अशी माहिती विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन हांनी दिली। हे अधिवेशन 18 दीस चलतले। ताका लागून वेगवेगळ्या प्रश्नांचेर बरोच काळ चर्चा करपाची संद आमदारांक मेळटली। अधिवेशनात येवपी सरकारी विधेयकां अजूनही निश्चित जाऊ ना अशी माहिती विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन हांनी दिली। भारतीय शास्त्रीय संगीताचा उपेग आता वैजकी वाठारांत लेगीत जाऊंक लागला असे दोतर राजेंद्र भांडणकर हांनी सांगले। ते काल केरी फोंड्या श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळान घडवून हाडिल्ल्या स्वरवर्षाव संगीत संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्यात मुखेल सोयरे या नात्यान उलयताले। कला संस्कृती संचालनालय तसेच श्री विजयदुर्गा संस्थानाच्या जोडपालवान घडवून हाडिल्ल्या स्वरवर्षाव संगीत संमेलनाची अनु 8वी आवृत्ती। मानसिक आणि शारीरिक भलायके खातीर लेगीत संगीत उपेगी थारता असे दोतर भांडणकर हांनी सांगले। देवस्थानाचे अध्यक्ष दोतर संतोष देसाय, मंडळाचे अध्यक्ष मनोहर देसाय, देवस्थानाचे सचिव राजेंद्र देसाय, मंडळाचे सचिव सर्वेश जोशी तसेच संमेलनाचे निमंत्रक मनोज आमशेकर या वेळार हजर आशिल्ले। सकाळच्या सत्रात प्रयाग कार्लेकर, मृगणा सावयकर, शिवानी वजे आणि सुभाष परवार हांच्यो मैफिली झाल्यो। सांजेच्या सत्रात धमार खयाल सामूहिक गायन, गंधार भालेराव हांचे बासरी वादन आणि प्रिया पुरुषोत्तमन हांचे गायन झाले। गोय वेधशाळेन आजूय पावसाचो नेट असतलो असे कळीत केला। पावसाचा सामार पळून सरकारान आज नर्सरी ते 12वी मेरेनच्या भुरग्यांक आणि स्कूल स्टाफाक सुटी जाहीर केल्या। पावसाचा सांवार सुरूच आशिल्ल्यान लोकांनी गरज नसताना घरा भायर सरचे न्हय म्हणून सरकारान तसेच गोय वेधशाळेन चिटकावणी दिल्या। पेडणे महामार्गार पाळसणां कोसळपाचे प्रकार अजूनही चालूच असा। दुसरे वटेन गावांनी रस्त्यार झाडां पडिल्ल्यान येरादारीक आडमळी जायत असा। तशेच न्हयांक व्हाळांक तेकून आशिल्ल्या रस्त्यांचेर उदक आयिल्ल्यान त्या त्या वाठारांतली येरादारी ठप्प जाल्या। दूदसागर रगाडा न्हयांच्या क्षेत्रात येवपी चडशा गावांचे रस्ते उदकापोंदा गेल्ल्यान लोकांचो हेर गावांकडे संपर्क तुटला। लोकांनी उदका लागी वचचे न्ही, सादूर रावचे सरकारान चिटकावणी दिल्या। मजगती कोकण रेल्वे मार्गावेल्या दिवाणखावटी ते खेड हांचे मदल्या मार्गार व्हडा प्रमाणात पाळसण कोसळे हाजो रेल्वे येरादारीचेर परिणाम झालो। या घडणुकेक लागून मुंबई गोय मार्गावेल्या रेल्वे येरादारीचेर परिणाम झाला। माशेलांतलो फामाद चिखलकालो 18 तारखेक जातलो। पर्यटन विभागा वतीन 16 आणि 17 तारखेच्यान वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन केला। 18 तारखेक श्री देवकी कृष्ण मंदिराच्या मुखावेल्या मैदानाचेर चिखलकालो खेळटले। 16 तारखेक जावपी उक्तावण सुवाळ्याक मुखेलमंत्री प्रमोद सावंत, मुखेल सोयरे आसतले तशेच मंत्री रोहन खंवटे, गोविंद गावडे, गणेश गांवकर, संजीव आहुजा, पुनीत कुमार गोयल, सुनील अंचिपका हजर रावतले। भारतातले रिटेल डिजिटल फारीकपण 2030 मेरेन दोबरादीन वाढून 60 ट्रिलियन डॉलर जावपाची शक्यता असा असे केर्नी अमेझॉन पे हांच्या संयुक्त अभ्यासातल्या दिसून आयला। किरकोळ व्यवहारा खातीर भारताची डिजिटल फारीकणी 2023-24 वित्तीय वर्षा 3.6 ट्रिलियन डॉलर झाल्या जाल्यार 2017-18 वित्तीय वर्षा 300 अब्ज डॉलर आशिल्ली असे हाव अर्बन इंडिया पेस नावाच्या अभ्यासाप्रमाण दिसून आयला। भारतात 11 एप्रिल 2016 या दिसा यूपीआय व्यवहार सुरू झाले। जुलैच्या पहिल्या 2 सप्तकांत परकी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवळ बाजारात सुमार 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या। इथल्या या प्रादेशिक खबरो सोपल्या।